होशे अध्याय 8 मुखाला तुतारी लाव परमेश्वराच्या घरावर गरुड येत आहे. हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून माझ्या नियमशास्त्राच्या विरोधात बंड केले आहे. ते माझा धावा करतात, माझ्या देवा आम्ही इस्रायली तुला जाणतो, पण इस्रायलाने जे चांगले ते नाकारले आहे आणि शत्रू त्याचा पाठलाग करेल. त्यांनी राजे नेमले पण माझ्याद्वारे नाही, त्यांनी राजपुत्र स्थापिले आहे पण माझे ज्ञान न घेता. त्यांनी आपले सोने व चांदी घेऊन स्वतःसाठी मूर्ती बनविले आहेत, त्यानेच ते नाश पावतील. संदेष्टा म्हणतो, हे शमरुणा तुझे वासरू त्याने नाकारले आहे. परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुद्ध माझा राग पेटेल, किती वेळ ते अशुद्ध राहणार. कारण ही मूर्ती इस्रायलातून आली, कारागिराने बनविली, ती देव नाही, शमरुणाच्या वासराचे तुकडे होतील. कारण लोक वारा पेरतात आणि वावटळीची कापणी करतात, उभ्या पिकाला कणीस नाही, ते धान्याचे पीठ उत्पन्न करणार नाही, आणि जर त्यांची पूर्ण वाढ झाली तर परके त्यास गिळून टाकतील. इस्रायलास गिळले आहे, आता ते देशामध्ये बिनकामाची लबाडी करतात. कारण ते अशुरास रानगाढवासारखे गेले, इफ्रायमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत. जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले तरी मी त्यांना आता एकत्र करीन. राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील. कारण इफ्रायमाने पाप बलींसाठी आपल्या वेद्या वाढवल्या आहेत, पण त्या वेद्या पाप करण्याचे कारण ठरले आहेत. मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहिले, पण ते त्याकडे अनोळख्यासारखे पाहतात. मला अर्पणे करावे म्हणून ते मांस देतात व खातात, पण मी परमेश्वर ते स्वीकारत नाही. आता मी त्यांचे पाप स्मरण करून त्यांना शासन करणार. ते मिसर देशात परत जातील. इस्रायलाला आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा विसर पडला आहे आणि त्यांनी महाल बांधले आहेत. यहुदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत, पण मी त्यांच्या शहरावर अग्नी पाठवीन, तो त्यांची तटबंदी नष्ट करून टाकेल.